हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशिश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेधिपतिश्च माम् उपागमशिश्च मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्ती च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मा ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मा आदित्यश्च मे सावित्र्यश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे सृजश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च म आघवनीयश्च म आग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई भीमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। त्या काळात सान सकाळी त्रिकाळी केंद्रात जाण्याची एक सवय लागली होती। ही सवय इतकी सहज लागली होती की ते माझ्या लक्षातही आले नव्हते। त्यावेळी मंगळवारी केंद्राला सुट्टी असे, ध्यानालाही दुपारी सुट्टी असे, पण मी विसरून एकदा सवयीने केंद्रात गेले। दिना चढून केंद्राच्या दारात मी उभी राहिले। स्वामीजींच्या घराचे दार उघडेच होते। स्वामीजी बाहेरील खोलीत बसलेले होते। सरला आई काहीतरी किरकोळ काम करत होत्या। ताराताईही तेथेच होती। मला बघून स्वामीजींना आनंद झाला। मी सवयीने ध्यानाला आले आहे आणि ध्यानाला तर सुट्टी आहे हे बघून स्वामीजी मनापासून हसले आणि म्हणाले, चुकला फकीर मशिदीत। स्वामीजी हसले पण का ते मला वेडीला पटकन कळलेच नाही। मी थोडीशी मनातून नाराज झाले। वास्तविक स्वामीजींच्या बोलण्यात ध्यानाला येण्याविषयी कौतुकाचाच भाव होता आणि माझ्या निसराळूपणाला ते हसले होते। माझे नाराज होणे त्यांना आवडले नव्हते हे त्यांच्या चेहऱ्यावरून मला समजलं होतं। इतक्या ताराताई माझ्याजवळ एक कागद घेऊन दाराबाहेर आली। ते डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन होते। तिने मला विचारले, प्लीज ही औषधे आणून देतेस का, जवळच श्रीराम मेडिकल आहे। मी म्हणाले, हो देते की। मी पैसे घेऊन लगेच औषधे आणून दिली। स्वामींनी मला पाहून विचारले की इथे पुन्हा कशी काय आली आता। ताराताई म्हणाली, हिला तुमची औषधे आणायला सांगितली होती मी। नंतर माझ्याकडे वळून म्हणाली, आत ये। स्वामीजी म्हणाले, असं होय, आता तू घरी जा, आज सुट्टी आहे ना केंद्राला, तुम्हाला इथे येऊन ध्यानाला बसण्याचा खूप सराव झाला आहे, हे चांगलंच आहे, पण विसराळूपणा करू नये. स्वामीजींनी माझ्या मनातील विचार जाणला होता. आपल्याला कोणी हसले याविषयी मला वाईट वाटले होते, ही अहंतेची छटा आहे. हा विचार खचितच स्वामीजींपर्यंत पोहोचला होता. बारीक सारीक गोष्टीतही स्वामींपासून सहजच मार्गदर्शन मिळत असे. एकदा मी स्वामीजींकडे गेले असताना दोन चार भगिनी तेथे आधीपासूनच बसलेल्या होत्या. स्वामीजींशी त्यांचा काही संवाद चालला होता. राधिकाताई एका साधिकेविषयी स्वामीजींना सांगत होती. स्वामीजींनी तिला विचारले, काय म्हणते तुझी ती मैत्रीण? राधिकाताई म्हणाली, ती मला ग्रेट वाटली. स्वामींनी विचारले, का बरं? तर ती म्हणाली, अहो ती म्हणत होती, मला माझ्या नवऱ्याची खूप सेवा करावीशी वाटते. मला तशी सेवा करायला जमली तर बरं होईल. स्वामी कौतुकाने म्हणाले, भले शाबास. मग माऊलींकडे बघत हरी हरी म्हणाले. त्यानंतर स्वामीजी आम्हा सगळ्यांकडे बघत बोलू लागले. माणसाला स्वतःचा स्वधर्म प्रथम ओळखू येणं महत्वाचं असतं. त्या स्वधर्मातच टिकून राहणं हे सरळ मनाचंच लक्षण आहे. स्वामीजींचा चेहरा जास्तच प्रसन्न वाटू लागला. ते पुढे बोलू लागले, संसारी साधिकांसाठी पती हेच आराध्य दैवत आहे आणि त्याची न कंटाळता सेवा करणं हा चित्तशुद्धीचा खरा उपाय आहे. अशाच व्यक्तीच्या अंतःकरणात भगवंत प्रकट होतो. स्वामीजींच्या या उत्तराने खोलीतील वातावरण गंभीर झाले. प्रत्येकाचे मन अंतर्मुख झाले. एका सकाळी 10:30 सुमारास मला स्वामींकडे जाण्याचा सुयोग आला. स्वामीजी कॉटवर पडून थोडी विश्रांती घेत होते. ये आज ये, स्वामीजी मला म्हणाले. खोलीत आल्हाददायक वातावरण होते. सरला आई काही काम करत होत्या. बोलता बोलता मी स्वामींना म्हणाले, स्वामीजी मला थोडेफार मनाविरुद्ध घडले काही तर ठीक वाटते, पण जास्तच मनाविरुद्ध घडले तर राग येतो. स्वामीजी म्हणाले, ते ठीक आहे. तुला राग येतो आहे असं वाटलं की स्वामींना आठव. मी विचारलं, म्हणजे कसं? स्वामीजी सांगू लागले, म्हणजे स्वामी म्हण, राम राम म्हणतेस ना, कृष्ण कृष्ण म्हणतेस ना, तसंच स्वामी स्वामी म्हण. स्वामी हेच एक नाम, एक टॅबलेट, अतीव प्रेमाने स्वामीजी सांगत होते. जेव्हा मी चिडते तेव्हा मी तुमचे नाव घेतलं आणि नेहमीसारखा आनंद नाही झाला तर काय करू? घेऊन तर बघ, नाम आठवल्यानेच राग पळून जाईल, स्वामीजी आश्वासक स्वरात म्हणाले. त्यावेळी ते मला खरेखुरे रोगवैद्य वाटले. स्वामीजींच्या जीवनात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टी या भगवत कृपेने घडतात असे त्यांना वाटे. कुठल्याही साधकाच्या जीवनात घडलेल्या उत्तम गोष्टी सुद्धा संतांच्या कृपेने घडल्या आहेत असे ते म्हणत. वास्तविक त्यांच्या कृपेने सर्व उत्तम गोष्टी घडत आहेत असे सर्व साधकांना वाटत राहील. परंतु स्वामीजींचा मात्र दृढ भाव होता की सर्व काही संतांच्या कृपेने घडत आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. स्वतःला ते संतांचे दासानुदास म्हणत. एकदा केंद्र चालू असताना स्वामीजी दास्य भावाने म्हणाले, मी ज्ञानोबा माऊलींच्या समाधी बाहेर पायदिशी पडून राहीन. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भक्तांनी माझ्या पाठीवर पाय देऊन मला ओलांडून गाभाऱ्यात दर्शनासाठी जावे असे मला वाटते. मी ज्ञानोबा माऊलींचा चरणरज आहे. असं बोलताना त्यांचा आवाज सद्गदित झाला होता. ऐकताना सर्वांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्यांच्या या भावाचा सर्वांवरच गहिरा ठसा उमटलेला दिसला. कधी कधी केंद्रात ते स्वामीजी आणि कार्याविषयी बोलत. एकदा केंद्रात आरत्या म्हणून झाल्यावर ते बोलू लागले. ते म्हणाले, स्वामीजी आणि त्यांचे कार्य हे काही वेगळं नाही. देह नाशवंत आहे, तो कधी ना कधीतरी पडेलच, पण 100 वर्षांहून कार्य अधिक चालू राहिले पाहिजे. स्वामी केंद्रात असो वा नसो, तुम्ही केंद्रात येतच राहाल याची खात्री आहे. इथे येण्यात तुम्हा सर्वांचे कल्याण आहे. मग ते एखादे मिनिट थांबले आणि म्हणाले, तुम्हा सर्वांना चैतन्य प्राप्त हो, तुम्हा सर्वांना चैतन्य प्राप्त हो. त्यांच्या या शब्दाशब्दागणित त्यांचे प्रेम आणि करुणा भरून राहिलेली होती. तेथे उपस्थित असलेले सगळेजण त्यांच्या प्रेममय आशीर्वादाने चिंब भिजून गेले. असे वाटते, माझी ती साधना काय, एकंदरीत स्थिती काय, काही पारमार्थिक उत्तम घडले तर केवळ स्वामीजींच्या या आशीर्वादानेच काही होईल, एरवी काही शक्य नाही. एक प्रश्न आहे, स्वामीजी मी जेव्हा ध्यानाला बसते तेव्हा बरेचदा मन सैरभैर होते, नाही नाही ते प्रसंग आठवतात, काही जुन्या व्यक्तींचे चेहरे मनासमोर येतात, याला काय उपाय करावा? स्वामीजी उत्तर देऊ लागले, आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हाच ध्यान करतो असे नाही, आपण व्यवहारात ज्या मनबुद्धीचा वापर सारखा करत असतो तेच मनबुद्धी घेऊन ध्यानाला बसत असल्यामुळे आपल्या ध्यानाचा व्यवहारावर आणि व्यवहाराचा ध्यानावर परिणाम होत राहणारच. मनाचा संचार सर्वत्र होत असतो आणि मनाला अनेक प्रकारचे प्रत्यय आणि अनेक दर्शन होत असतात, त्याचा ठसा आपल्या मनावर उमटलेला दिसतो. अशाच परिस्थितीत आपण ध्यानाला बसतो. ध्यानात सुरुवातीला आपले जे मन मुठीत आहे ते नकळत सैरभैर होऊन जाते. मनावर पूर्वी उमटलेले ठसे म्हणजेच पूर्वसंस्कार यांच्या प्रभावामुळे हे सर्व घडत असते. म्हणून ध्यानाला बसलेले असताना अत्यंत सावधपणाने साक्षी होऊन बसावे. मनाची धाव काय आहे, बुद्धी कुठले संकल्प करते आहे याकडे अलिप्ततेने पाहावं. मनाचा संचार जिथे जिथे होईल तिथे तिथे एक भगवंतच आहे असंही मनाला समजवायला लागतं. एरवी व्यवहारात असा थोडाफार प्रयत्न जमला असेल तर ध्यानामध्ये मनाबरोबर न वाहत जाता साक्षीत्वाने बसता येते. मनात भलतेच विचार आले, प्रसंग आठवले, व्यक्तींचे चेहरे आठवले, तरी मी शुद्धच आहे, साक्षी आहे असा दृढभाव करावा. अर्जुनाने 6व्या अध्यायात असाच प्रश्न विचारला, चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, याचा निग्रह करणार कसा? भगवंत म्हणाले, खरं आहे मन दुर्निग्रहच आहे, पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य यांनीच ते हळूहळू अवाक्यात येऊ शकतं. ध्यानात मन फारच इकडे तिकडे जात आहे असं वाटल्यास ताबडतोब थोडा वेळ नामस्मरण करावं. थोडा वेळच हा, मन ताब्यात येण्यासाठी, आणि मग नाम थांबवून पुन्हा ध्यानात जावं. एखाद्या दिवशी ध्यान नाम होऊ शकलं नाही तर दुसऱ्या दिवशी जास्त करावं. मनाच्या नादाला लागून केलेलं कार्य शुद्ध असेलच असं सांगता येत नाही. मन अशुद्ध चंचल अहंकारी दांभिक असणारच. त्याला मुठीत ठेवण्यासाठीच तर नित्य व्यवहारात आणि ध्यानात त्याचा साक्षी होण्याचा अभ्यास करावा. गीतेचा 6वा अध्याय मनाला वटणीवर आणण्यासाठीच आहे हे लक्षात ठेवावं. आलं का तुझ्या लक्षात? व्यवहारात सावध राहिलीस, साक्षी राहिलीस तर ध्यानातही सावध राहशील. मग जुने प्रसंग जुन्या आठवणी फारशा त्रास देणार नाही, असे सांगून स्वामीजींनी हे उत्तर संपवलं.
तुझे श्रीमुख सुंदर सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांति नागर, कासे पीतांबर मनोहर, कासे पीतांबर मनोहर, पाहुनी भूल पड़ली, पाहुनी भूल पड़ली, करुणा घना हा मुरली, नको वाजवो नको वाजवो मन मोहना, मुरली नको वाजवो नको वाजवो मन मोहना, मुरली नको वाजवो सरपरता होय माघारा, सरपरता होय माघारा, देह भाव बुडाला सारा, नाही संसारासी थारा, नाही संसारासी थारा, भेद भ्रम गेला कमल नयना हा, मुरली नको वाजवो नको वाजवो मन मोहना, मुरली नको वाजवो नको वाजवो मन मोहना, मुरली नको वाजवो ध्वनि मंजुळ ऐकली कानी, ध्वनि मंजुळ ऐकली कानी, सर्व सुखा झाली धनी, सर्व सुखा झाली धनी, एका जनार्दनी ध्यानी मनी, एका जनार्दनी एका जनार्दनी ध्यानी मनी, ध्यानी मनी जग जीवना हा, मुरली नको वाजवो नको वाजवो मन मोहना, मुरली नको वाजवो तुझे श्रीमुख सुंदर सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांति नागर, कासे पीतांबर मनोहर, कासे पीतांबर मनोहर, पाहुनी भूल पड़ली, पाहुनी भूल पड़ली, करुणा घना हा, मुरली नको वाजवो नको वाजवो मन मोहना, मुरली नको वाजवो नको वाजवो मन मोहना, मुरली नको वाजवो।
कृपया सर्वांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं, पुरुष वर्गाने आपल्या डाव्या बाजूला, भगिनी वर्गाने आपल्या उजव्या बाजूला सरकून घ्यावं।
गोंदवलेकर महाराजांच्या 5 जानेवारीच्या प्रवचनात ते म्हणतात, ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते। आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी. म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल. पण तसे पाहता आपण विषयात सुद्धा खरे एकाग्र होत नाही, तर साक्षी रूपानेच ते विषय सेवन करतो, म्हणून त्यापासून आपल्याला सुख दुःख होते. हे विचार आणि साक्षीत्व हा संकल्प यांचा मेळ कसा घालता येईल? साक्षीत्व हा संकल्प तर आपल्याला माहिती आहे. आपल्या केंद्रामध्ये साक्षीत्व म्हणजे आपण कसा अभ्यास करायला सांगतो, सकाळी उठल्यावर किमान देह शुद्धी झाल्यावर आपण ध्यानाला बसावं, पण त्याही आधी अंथरुणातून बाहेर येतानाच चिंतनानी किंवा थोड्याशा ध्यानानी किंवा एकाग्रतेनी आपल्या आत असणार जे आत्मस्फुरण आहे त्या आत्मस्फुरणाकडे लक्ष द्यावं. हे आपलं खरं स्वरूप आहे असं लक्षात घ्यावं आणि अंथरुणातून बाहेर यावं. आणि मग आपल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया आपण म्हणजे मुळात सच्चिदानंद स्वरूप असलेले आपण आणि देह मन बुद्धीच्या क्रिया या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. आपण देह मन बुद्धीच्या क्रियांचा साक्षी आहोत असं भावावं, असं लक्षात ठेवावं, याबाबत आपण जागृत राहावं आणि आपली किमान देह शुद्धी करून परत ध्यानाला बसावं. ध्यानात यथाशक्य आपल्याला शक्य तितकं परमात्म स्वरूप ठाई पाडून घ्यावं, त्याच्याशी एकरूपता साधावी आणि मग मात्र ते आपलं खरं स्वरूप आहे हे लक्षात घेऊन आपल्या सगळ्या क्रिया कर्म कृती याच्याकडे इंद्रिय मन बुद्धीच्या वेगळेपणाने पाहावं. आपलं आत्मस्वरूप लक्षात ठेवून आपल्या सगळ्या क्रियाकर्मांकडे वेगळेपणाने पाहावं असा प्रयत्न करावा, अभ्यास करावा, मधून अधून हा अभ्यास करत राहावा. विस्मरण होईल त्या वेळा सोडून द्या, परत जेव्हा स्मरण होईल आठवण होईल तेव्हा हा अभ्यास जारी ठेवावा. दिवसातून प्रकर्षाने एक 3-4 तास गेल्यावर एक 5-7 मिनिटं वेळ काढून परत आपण आपल्या आत्मस्वरूपाबद्दल चिंतन तरी करावं, किंवा जर वेळ मिळाला तर थोडस ध्यानाला बसावं. चिंतनानी अथवा ध्यानानी अथवा विवेकानी परत एकदा तीव्रतेने ते लक्षात घ्यावं आणि परत आपल्या इंद्रिय मन बुद्धीच्या क्रियांकडे साक्षीत्वाने पाहावं असा अभ्यास करत राहावा. साक्षीत्वाचा अभ्यास चालू असला तरी देखील प्रार्थनेच्या वेळेला प्रार्थनेशी एकरूप व्हावं, नाम घेत असताना नामाशी एकरूप व्हावं. त्या त्या साधना त्या त्या प्रकारेच उत्तम रीतीने कराव्यात. जेव्हा आपण त्या करतो तेव्हा श्रवण करत असताना एकाग्रतेने श्रवण करावं, उरलेल्या वेळी साक्षीत्वाचा अभ्यास परत चालू ठेवायचा. अशी साक्षीत्वाची संकल्पना आणि रात्री झोपताना परत आपलं आत्मस्वरूप आपण चिंतनानी अथवा ध्यानानी प्रतीत करावं आणि सुखानी झोपून जावं. झोपेच्या वेळेला साक्षीत्व वगैरे काही नाही, झोपेच्या वेळेला आपण मिसळून जावं अज्ञातात अव्यक्तात. अशा प्रकारे साक्षीत्वाचा अभ्यास आपल्या इथं सांगितला जातो. यांना नक्की असं आढळलं की हा साक्षीत्वाचा अभ्यास आणि महाराज जे म्हणतायत ते हे थोडस वेगळं दिसतंय. आता बघा महाराज काय म्हणतात. ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते. विषयाची आवड असते तेव्हा विषयाच्या ठिकाणी एकाग्र होतो. देवाची आवड असेल देवाच्या ठिकाणी एकाग्र होतो. नामाची आवड असेल नामाच्या ठिकाणी एकाग्र होतो. आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दल ही आवड ठेवावी. विषयाची आवड ही इंद्रियांची स्वाभाविक आत्ताच्या क्षणाला आवड आहे, तितकी ठेवावी म्हणजे प्रयत्न करावा असं म्हणतात. एक आहे आणि एक ठेवावी असा प्रयत्न करावा असं महाराज म्हणतात. तसं करावं आपण. विषयाची जेवढी आवड आहे तेवढीच देवाच्या प्राप्तीविषयी आवड ठेवावी खरी खुरी, म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल. या विधानाबद्दल तर त्यांना काही म्हणायचं नाही, पण तसे पाहता आपण विषयात सुद्धा खरे एकाग्र होत नाही. विषयाच्या ठिकाणी देखील एकाग्रता नसणं हे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. जेवायच्या वेळेला गप्पा मारणं, त्याच वेळेला टीव्ही पाहणं, त्याच वेळेला समोर पुस्तक असणं, अशा प्रकारचंच आपलं विषय सेवन असतं. विषय सेवनाच्या वेळेला देखील विषय सेवनाच्या ठिकाणी आपण पूर्णपणाने नसतो. तर आपण सगळीकडे स्वैर असतो, त्याला महाराजांनी साक्षी म्हटलंय. एवढंच आपण ज्या अर्थाने साक्षी हा शब्द वापरलाय त्या अर्थाने महाराजांनी इथं वापरला नाहीये एवढंच समजून घ्या, बाकी काही नाहीये याच्यात. तर साक्षी रूपानेच ते विषय सेवन करतो, म्हणजे एक कोणीतरी विषय सेवन करणारा आहे आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी चालू आहेत, मनात अवांतर विचार चालू आहेत इत्यादी, याला ते साक्षी म्हणतात. आपण जो अभ्यास करायला सांगितला त्याचा आणि याचा मेळ वगैरे काही नाही. महाराजांनी ज्या तर्कांनी हे सांगितलंय ते आपण नीट समजून घ्यावं. आणि विषय सेवनाच्या वेळेला देखील तिथं आपण एकाग्र होत नाही ही वस्तुस्थिती समजून घ्यावी एवढंच. आणि देवाच्या प्राप्तीच्या साठी म्हणून आपण विषयाची जेवढी आज आवड आहे तेवढ्या संपूर्ण आवडीनी आपण देवाची प्राप्ती देखील करायची आहे. देवाची आवड आपल्याला असावी अशी इच्छा ठेवावी आणि तसा प्रयत्न करावा. मला असं वाटतं की ही जी प्रवचनं आहेत महाराजांची त्याच्यातलं हे असेल. ते असं म्हणतात म्हणून त्यापासून आपल्याला सुख दुःख होतं. कोणीही संतांनी जे लिहिलेलं आहे ते कोणत्या तर्कांनी लिहिलंय हे आपण समजून घ्यावं. आणि त्याचा आपल्या आपण इथं जे ऐकतो आणि अभ्यास करतो त्याच्याशी प्रत्येक वेळेला तसाच मेळ बसेल असं नाही, हे आपण लक्षात घ्यावं. पण हे सांगणं देखील त्याला ज्यांनी साक्षी असा शब्द वापरलाय, जणू आपण विषय सेवनच करत नाही इतकं विषय सेवनाच्या वेळेला विषयाकडे दुर्लक्ष असतं आणि दुसऱ्याच गोष्टी विषय सेवनाच्या वेळेला करत असतो असं मुख्यतः महाराजांना सांगायचंय. शिंदे या अभंग म्हणा, बऱ्याच दिवसात तुम्ही अभंग नाही म्हटला.
नामाच्या चिंतने प्रगटे पसार, नामाच्या चिंतने प्रगटे प्रसार, असाल ते करार जेथे तेथे, असाल ते करार जेथे तेथे. नामाच्या चिंतने प्रगटे पसार, नामाच्या चिंतने प्रगटे पसार. सोडविन माझा स्वामी निच्छेसी, सोडविन माझा सोडविन माझा, सोडविल माझा स्वामी निच्छेसी. प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. नामाच्या चिंतने प्रगट पसार गुण दोष पहाल कीर्तनी गुण दोष पहाल कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वंश होय प्रेमे चक्रपाणी वंश होय सोडविल माझा स्वामी निश्चयेची सोडविल माझा स्वामी निश्चयेची तुका म्हणे कडो वाटतो प्रपंच तुका म्हणे कळू व तुका म्हणे कळू तुका म्हणे कळो वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे रोकडे रोमांच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयेसी सोडविल माझा ओ सोडविल माझा सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही सोडविन माझा स्वामी निश्चयेसी स्वामी निश्चयेसी
हरी 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 नाम घेऊ आपण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण। जय जय नारायण, नारायण। जय नारायण, जय जय नारायण, नारायण। जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण, जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण, जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण, जय नारायण, जय जय नारायण। जय नारायण, जय जय नारायण। हरी 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 स्वामी जी जीवनाला खरोखर काही प्रयोजन आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. मनाला उत्तर मिळत नाही म्हणून अनेक विचार शास्त्र प्रथा पंथ धर्म रीती रिवाज कर्म सिद्धांत निर्माण झाले आहेत का. याबद्दल नेमके कोणाला उत्तर मिळाले आहे असा एक प्रश्न विचारलेला आहे. जीवनाला खरोखर काही प्रयोजन आहे का. हा प्रश्न अशा करता विचारला असेल की जेव्हा जन्म होतो त्या जन्माला काय प्रयोजन असतं, त्याचं त्याला जेवता खाता देखील येत नाही, त्याची किती जणांना सेवा करावी लागते. इतरांनी वाढवल्याखेरीज किंवा मोठा केल्याखेरीज तो जगू देखील शकत नाही. आणि विशेष करून मनुष्यामध्ये तर हे संगोपन अति करावं लागतं. नैसर्गिक रीतीने जन्म झाल्यावर जगण्याची शक्यता काहीच नाही, काहीच नाही. इतर प्राण्यांच्या बाबत असं म्हणता तरी येतं की ते जन्म झाल्यावर त्यांच्यातले कित्येक प्राणी आपलं पण जगायला सुरुवात करत असतील. त्यांना कदाचित ते शक्य असेल, आईशिवाय खरंच शक्य नाही. पण खरंच मनुष्यापेक्षा म्हणजे ज्याला वयाच्या 4, 5, 6 वर्ष होईपर्यंत जेवणासाठी मागं लागावं लागतं, त्याला भूक लागलीये की नाही हे आईनी काळजी करून त्याला भरवावं लागतं, अशा जीवनाला प्रयोजन काय आहे. आणि मग मनुष्यांनी तर पुष्कळ प्रयोजन ठरवली आहेत की त्याला शाळेत घालायचा, शिकून बाहेर पडला की त्याला नोकरी उद्योग धंद्यामध्ये जुंपायचा, योग्य वेळेला त्याचं लग्न वगैरे होईल, जीवन असं संपूनही जात. या जीवनाला नक्की प्रयोजन काय असा प्रश्न विचारलेला. असण्याला काही प्रयोजन नाही, अस्तित्वाला प्रयोजन काही नाही, निष्प्रयोजन अस्तित्व आहे. पण देह मन बुद्धीला मात्र खास पुष्कळ प्रयोजन आहे. कारण पोट भरण्यासाठी हालचाल करावी लागते, तशी सोय करावी लागते. आणि बहुंशी आपला सगळा वेळ हा पोट भरण्याच्या हालचालीमध्ये म्हणजे नोकरी उद्योग व्यवसाय. आणि प्राणी पक्षी जरी घेतले ना तरी देखील उखळ्यापासून मी पाहतो, मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं की उखळे की खाण्याच्या गडबडीत सुरुवात करतात. त्यांच्याही जीवनाला खाण्यापेक्षा काही प्रयोजन नाही. आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्यापेक्षा प्रयोजन काय आहे जीवनाला? अस्तित्व मात्र निष्प्रयोजन आहे, पण त्या अस्तित्वाच्या योगाने जे शरीर आहे त्या शरीराला फक्त स्वतःला सांभाळण्याचंच प्रयोजन होऊन बसलेलं आहे, बाकी काही प्रयोजन नाही. पण काही प्रयोजन नाही असं जर म्हटलं तर सुसंस्कृत मनाला पटत नाही, असं कसं असू शकेल. मग प्रयोजन आहे ते प्रयोजन म्हणजे आमच्यानंतर आमच्या मुलांची व्यवस्था करणं, त्यांच्याही मुलांची व्यवस्था करणं, जमलं तर आमच्या बऱ्याच पिढ्यांची व्यवस्था करणं, हे प्रयोजन आमच्या जीवनाचं खास करून निश्चित आहे. जीवनाचं प्रयोजन हे जर देहाच्या अंगाने पाहायचं झालं तर देह हा कर्म करणारच असल्यामुळं मग निदान देहाला अनुरूप अनुकूल आणि देह म्हणजे आपण आणि जे आपले आहेत त्यांच्याकरता कर्म करणं एवढं प्रयोजन अस्वाभाविक नाहीये. एवढंच प्रयोजन शिल्लक राहतं, बाकी काय प्रयोजन आहे. चिंता करीतो विश्वाची असं जे समर्थ म्हणतात, इतकं सगळ्यांकरता जीवन जगण्याचं प्रयोजन असणारी फार थोडी मंडळी. ते असं म्हणतात की मनाला उत्तर मिळत नाही म्हणून अनेक विचार शास्त्र प्रथा पंथ धर्म रीती रिवाज कर्म सिद्धांत निर्माण झालेत का, कोणाला नेमकं उत्तर मिळालेलं आहे. आपलं जे जीवन आहे ते जीवन जितकं स्वाभाविक असेल, एक मान्य करावंच लागेल की एक देहाचं जीवन असणार आहे, आत्म्याचं जीवन समजून घेण्यासाठी देखील देहाच्या जीवनाची आवश्यकता आहे. भुकेला मनुष्य जर ध्यानाला बसेल तर त्याला भाकरीचीच आठवण येईल, त्याच्या स्मरणामध्ये भाकरीखेरीज काही राहणार नाही. किमान गोष्टी मान्यच कराव्या लागतील, पण तेवढं झाल्यानंतर मग जीवनाचं प्रयोजन काय एवढा प्रश्न विचारता येऊ शकेल. तेव्हा मात्र निश्चित दोन भाकऱ्या तीन भाकऱ्या दहा भाकऱ्या शंभर भाकऱ्या असं जीवनाचं प्रयोजन नसलं पाहिजे. तेव्हा मग शांती समाधान हे जीवनाचं प्रयोजन असेल. त्यामुळे जीवनाचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेणं हे आहे. आपण कोण आहोत, कुठून आलो, कशा करता आलो, जन्म झाला म्हणजे नक्की काय झालं, मृत्यू होतो म्हणजे काय घडतं, मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे, तिये चळवळीचे नि लोभे आला म्हणती, पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया, ते न दिसे तव गेला गेला ऐसे बोभाती गा. हे जे जन्म आहे आणि मृत्यू आहे याच्या दरम्यानच्या मधल्या काळामध्ये केवळ आहार निद्रा भय आणि मैथून हे जीवन नाहीये, तर सुख समाधान शांती आनंद प्रेम निष्काम निष्कपट प्रेम हे जीवनाचं प्रयोजन आहे. याच्याकरता खरं म्हणजे सगळं जीवन आहे. जर कोणी कोणाला विचारलं तुला प्रेम हवंय का शांती हवी, तुला पैसा हवाय की प्रेम हवाय, तुला पैसा हवाय की शांती हवी आहे, तुला पैसा हवाय का सुख हवाय, तर काय उत्तर येईल. म्हणून जीवन म्हणजे देह जगवण्याची जी साधन आहे त्याच्या पुढे जीवनाचं काहीतरी निश्चित प्रयोजन आहे. सुखाकरता किंवा समाधानाकरता जीवन आहे आणि ते सुख किंवा समाधान मिळतंय ना हे तपासून मात्र पाहणं गरजेचं आहे. आपण ज्या ज्या कृती करतो आहोत त्या कृतींमधून आपण सुख मिळवतोय ना, समाधान मिळवतोय ना, आपण शांती मिळवतोय ना, हे पाहणं मात्र गरजेचं आहे. समर्थ म्हणतात ना समाधाना ऐसे थोर नाही, समाधानापेक्षा अधिक थोर असं काही नाही. नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा, माणसाचा देह पुन्हा पुन्हा मिळेल याची काही खात्री नाही. कर्माने कोणताही देह मिळू शकेल. अशी श्रद्धा पूर्वी होती, आता शास्त्रज्ञही तसंच म्हणतात की तुम्ही कोणीही होण्याची निश्चित शक्यता आहे, कोणीही होण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही अन्न खाता, काय जे गहू तांदूळ, जिवंत गोष्ट. खरं म्हणजे मांसाहारी सोडा, शाकाहारी व्यक्तीही खाते, तर त्या ज्याच्यात काही जीव आहे अशी गोष्टच खाल्ली जाते. फक्त मारून नव्हे, त्याला शाकाहारी म्हणतात. त्या खाण्याचा आपल्या जीवनाला उपयोग होतो. उपनिषदांनी फार सुंदर वर्णन केलंय की आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं वरचं टर्फल शरीराच्या काही भागाला उपयोगी पडतं, त्याच्या आतला भाग गर काही भागाला उपयोगी पडतो, आणि त्या अन्नात एक सत्व असतं, ते सत्व पेशीला मेंदूला उपयोगी पडतं. त्यांचं जीवन देखील त्याच्यातून प्रभावित होतं, त्याच्यातून चालू राहतं. याचाच काही भाग रक्त बनतो, काही हाडांची मजबूती करतो, काही मलमूत्र म्हणून बाजूला टाकून दिलं जातं, काहींचं वीर्य बनतं, त्याच्यातून पुढचा देह निर्माण होतो. आपण खाल्लेल्याच कोणत्या तरी गोष्टीतून पुढचा देह निर्माण होतो. आपण जे खाल्लेलं आहे, मनुष्य जे खातो, शक्यता अशी आहे की तेच पशु देखील खातो. शेतकऱ्याला शेत वर जसं यायला लागतं तसं फार काळजी घ्यायला लागते, नाहीतर गुरं शेतात येतात आणि खाऊन जातात. गुरांनी खाल्लं तर त्यांच्याही शरीरात तीच प्रक्रिया निर्माण होते, त्याच अन्नातून त्यांच्या ठिकाणी देखील पुनरुत्पादन होतं. म्हणून अशी कोणती शक्यता नाही की आपण परत मनुष्यच व्हावं, हे आता सगळ्यांनाच मान्य झालेलं आहे. असं असल्यामुळं आपल्या जीवनाचं जे प्रयोजन आहे, ते प्रयोजन हे जीवनाचा आधार घेऊन देहाला मिळालेल्या त्याच्या आत असणारी जी प्रेरणा आहे, जाणीव आहे, त्या जाणीवेपर्यंत पोचणं, शांती समाधानापर्यंत पोचणं हे मनुष्य जीवनाचं प्रयोजन आहे. आणि अनेक विचार, शास्त्र, प्रथा, पंथ, धर्म, रीती, रिवाज, कर्म, सिद्धांत हे उत्तर मिळत नाही म्हणून निर्माण झालेले नाहीत, या उत्तराकरता म्हणून निर्माण झाले. ज्यांना जसं समजलं त्यांनी तसं मांडलं आणि त्याचा तो सिद्धांत झाला, तो संप्रदाय झाला. याचं उत्तर या प्रकारांनी मिळालेलंच आहे. आणि याच्या खेरीज अन्य याचं उत्तर तसं असू शकत नाही. कारण असमाधानी जीवन आणि बाहेर खूप झगझगाट असेल. मध्यंतरी मी टीव्ही लावला, दुसऱ्या दिवशी बातम्याही पाहिल्या, तर एका केंद्रीय मंत्र्यांची पत्नी गेली, त्यांचं जीवन बाहेरून किती सुखी असावं असं वाटत होतं, पण त्यांना किती दुःख आणि किती तळमळ. त्या तळमळीपोटी त्यांनी औषधाचं अतिसेवन केलं आणि त्या गेल्या असं म्हणतात. आता त्याची बरीच चिरफाड होईल आपल्या इथल्या पद्धतीप्रमाणे, किती आत्महत्या होती का, अपमृत्यू होता की खून होता वगैरे. पण इतकं झगमगाट असणं हे जीवनाला पुरेसं नाहीये. त्याच्याऐवजी शांती समाधान हे जीवनाला पुरेसं आहे. कधी कधी बातम्यांमधून देखील आपण काय स्वीकारावं हे जर पाहिलं तर जीवनाचं प्रयोजन हे निश्चित होतं. या सगळ्या ज्या घटना अवतीभोवती घडत असतात त्या घटनांमधून एक गोष्ट समजायला काही हरकत नाही. कधी कधी आपल्याला फार आकर्षण वाटतं अशा जीवनाचं, तर या जीवनाच्या अंतर्गत एवढी दुःख दडलेली जर असतील तर ते जीवन अशा अपमृत्यूला कारण ठरतं. आणि जर समाधान असेल तर फकीर झोपडीत राहणारे देखील आनंदाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत राहतात. आणि ऋषी साधू संत ते स्वतः तर हे प्राप्त करतातच, पण त्यांच्याकडे आलेल्यांना देखील शांती समाधान आनंद तृप्ती प्रेम याचा लाभ होतो. म्हणून जीवनाचं प्रयोजन निश्चितपणाने अशा प्रकारे आत्मस्वरूप प्राप्त करून घेणं, आत्महित साधणं हेच आहे. त्याच तऱ्हेने भगवंतांनी उद्धरेत आत्मनात्मानम आत्मा न आत्मानम अवसादयेत आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपु आत्मनहा असं म्हटलेलं आहे. त्याच्यात पहिला आत्मा म्हणजे देह आहे आणि दुसरा आत्मा म्हणजे पारमार्थिक परिशुद्ध भाषेमध्ये ज्याला शुद्ध मी असं म्हटलं जातं, परमात्मा म्हटलं जातं, तो आहे. आपण आपल्या आत्म्यानीच आत्म्याचा उद्धार करावा. देहादी जे आहेत तर ते असे वापरू नयेत की आपला आत्मा हा कुठेतरी त्याचा तेजोभंग होईल. उलट देहादी असे वापरावेत की तो आत्मा प्राप्त करण्यासाठी देहादी ही साधनं ही बंधूसारखी कामाला यावीत असं म्हटलेलं आहे. हे सगळं मिळून जीवनाचं प्रयोजन आहे. एका बाजूला केवळ आत्महित सुख शांती आणि एका बाजूला आहार निद्रा एवढंच जीवनाचं स्वरूप, अशा दोन या वेगळ्या गोष्टी नाहीत. तर हे देखील शांती समाधान प्राप्त करून घेण्याला अनुकूल असे वागावेत असं भगवंतांनी त्याकरता सांगितलेलं आहे. ते जीवनाचं प्रयोजन आहे. सत्संग संपता संपता एक चिठ्ठी आली घरी, तर आता मी पुढच्या वेळेला घेईन. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर स्वामी.